मिया एक मुलगी आहे.
मिया इज अ गर्ल.
ती 7 वर्षाची आहे.
शी इज 7 इयर्स ओल्ड.
मिया कॅनडाच्या येते.
मिया कम्स फ्रॉम कॅनडा.
आज शाळेचा पहिला दिवस आहे.
टुडे इज द फर्स्ट डे ऑफ स्कूल.
मिया नवीन मित्र बनण्यासाठी उत्साही आहे.
मिया इज एक्साइटेड टू मेक न्यू फ्रेंड्स.
मिया एक मुलीला पाहते.
मिया सीज अ गर्ल.
ती मुलगी आहे एम्मा.
द गर्ल इज एम्मा.
एम्मा म्हणते, नमस्कार मिया.
एम्मा सेज हॅलो मिया.
मिया हसते आणि हॅलो असे उत्तर देते.
मिया स्माइल्स अँड रिप्लाइज हॅलो.
मिया आणि एम्मा उत्कृष्ट मित्र बनतात.
मिया अँड एम्मा बिकम बेस्ट फ्रेंड्स.
ते आनंदित आहेत.
दे आर हॅपी.
मिया शाळेत अधिक मित्र बनवते.
मिया मेक्स मोर फ्रेंड्स एट स्कूल.
मिया खूप आनंदित आहे.
मिया इज व्हेरी हॅपी.
टॉम सकाळी लवकर उठतो.
टॉम वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग.
तो एक शॉवर घेतो आणि कपडे घालतो.
ही टेक्स अ शॉवर अँड गेट्स ड्रेस्ड.
त्यानंतर तो स्वयंपाकघरात जातो.
देन ही गोज टू द किचन.
टॉम जलद गट्टी करतो.
टॉम मेक्स ब्रेकफास्ट क्विकली.
नाश्त्यानंतर तो आपला अपार्टमेंट सोडतो.
आफ्टर ब्रेकफास्ट ही लीव्स हिज अपार्टमेंट.
टॉम बस थांब्याकडे चालत आहे.
टॉम वॉक्स टू द बस स्टॉप.
तो त्याच्या मित्राला साराला पाहतो.
ही सीज हिज फ्रेंड सेरा.
ते बससाठी वाट पाहत असताना गप्पा मारतात.
दे चॅट व्हाइल वेटिंग फॉर द बस.
बस वेळेवर येते.
द बस अराइव्स ऑन टाइम.
ते बसमध्ये चढतात आणि आसने शोधतात.
दे गेट ऑन द बस अँड फाइंड सीट्स.
टॉम राईड दरम्यान एक पुस्तक वाचन करतो.
टॉम रीड्स अ बुक ड्यूरिंग द राईड.
ते काही काळानंतर शहराच्या केंद्रात पोहोचतात.
दे रीच द सिटी सेंटर आफ्टर सम टाइम.
टॉम अनेक दुकानं आणि कॅफे पाहतो.
टॉम सीज मेनी शॉप्स अँड कॅफेज.
तो त्याने कॉफी विकत घेणे ठरवले.
ही डिसाइड्स टू बाय कॉफी.
टॉम बाहेर बसले असताना त्याला त्याचे कवी आवडते.
टॉम एन्जॉयज हिज कॉफी व्हाइल सिटिंग आउटसाइड.
त्याच्या कॉफीनंतर काम करण्याचा वेळ आहे.
आफ्टर हिज कॉफी इट इज टाइम टू वर्क.
ॲलेक्स आणि जॉर्डन लहानपणापासूनचे सर्वोत्तम मित्र होते.
ॲलेक्स अँड जॉर्डन वर बेस्ट फ्रेंड्स सिन्स चाइल्डहूड.
ते समान शेजारीत राहिले आणि एकाच शाळेत गेले.
दे लिव्ड इन द सेम नेबरहूड अँड वेंट टू द सेम स्कूल.
त्यांनी शाळेच्या प्रकल्पांपासून वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत अनेक आठवणींना एकत्रित केलं.
दे शेअर्ड मेनी मेमरीज टुगेदर फ्रॉम स्कूल प्रोजेक्ट्स टू बर्थडे पार्टीज.
त्यांची मैत्री वर्षांमध्ये अधिक मजबूत झाली, विशेषतः कठीण वेळांमध्ये.
देअर फ्रेंडशिप ग्रू स्ट्रॉंगर ओव्हर द इयर्स एस्पेशली ड्यूरिंग टफ टाइम्स.
जेव्हा त्यांच्यातला एक समस्येला सामोरा जातो तेव्हा दुसरा नेहमी तिथे मदतीसाठी असतो.
व्हेनेव्हर वन ऑफ देम फेस्ड अ प्रॉब्लेम द अदर वॉज ऑलवेज देअर टू हेल्प.
चांगल्या काळात त्यांनी एकमेकांच्या साध्यांचा आनंद साजरा केला.
इन गुड टाइम्स दे सेलिब्रेटेड इच अदर्स अचीव्हमेंट्स.
ते पार्टीत मजा करणार आणि एकत्र हसणार आहेत.
दे वुड हॅव फन ॲट पार्टीज अँड लाफ टुगेदर.
त्यांचा बंध विशेष होता, विश्वास आणि समज यावर आधारित.
Their bond was special, built on trust and understanding.
त्यांच्या माहितीनुसार त्यांना एकमेकांवर विश्वास ठेवता येईल हे माहित होते, कोणतीही गोष्ट झाली तरी.
They knew they could count on each other no matter what happened.
ही मैत्री एक खजिना होती, आराम आणि आनंदाचा स्रोत.
This friendship was a treasure, a source of comfort and joy.
खरे मित्र दुर्मिळ आहेत आणि नेहमीच जपले पाहिजेत.
True friends are rare and should always be cherished.
एक गजबच्या शहरात दोन कंपन्या प्रमुख तंत्रज्ञान नवीनतेच्या पदवीसाठी स्पर्धा करत होत्या.
इन अ बसलिंग सिटी टू कंपनीज वर वाईंग फॉर द टायटल ऑफ द लीडिंग टेक इनोव्हेटर.
टेक इनोव्हेटने साधारण क्षमतांचे आश्वासन देऊन त्याचं नवीन AI उपकरण सुरू केले.
टेक इनोव्हेट लॉन्च्ड इट्स न्यू AI डिव्हाइस प्रॉमिसिंग अनप्रेसिडेंटेड केपेबिलिटीज.
रायव्हल कॉपने प्रक्षिप्ताबद्दल ऐकले आणि तात्काळ त्यांच्या स्वतःच्या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली.
Rival Corp heard about the launch and immediately started working on their own project.
ते विकसित करत असलेली तंत्रज्ञान सामान्य जीवनात क्रांती घडवू शकते.
The technology they were developing could revolutionize everyday life.
तथापि गोपनीयता आणि सुरक्षा यांच्या संदर्भातील नैतिक चिंते वाढल्या.
However, ethical concerns about privacy and security arose.
कंपन्यांनी या नैतिक समस्या सोडवण्यासाठी बैठक घेतली.
The companies held meetings to address these ethical dilemmas.
जसवेळी ते वेळेशी शर्यत करत होते दोन्ही संघांनी ताण अनुभवला.
As they raced against time, both teams experienced the pressure.
शेवटी यशस्वी झालेल्या कंपनीला बाजारपेठेचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल.
In the end, the company that succeeded would have the opportunity to lead the market.
त्यांच्या क्रियांचा परिणाम तंत्रज्ञानाच्या भविष्याला आकार देईल.
The consequences of their actions would shape the future of technology.
शेवटी विजेते तंत्रज्ञान उद्योगात नवीन मानक स्थापित करेल.
Ultimately, the winner would set new standards in the tech industry.
1947 मध्ये कायदेशीर परिदृश्य महत्त्वपूर्णपणे बदलले आहे.
In the year 2147, the legal landscape had transformed drastically.
कृत्रिम बुद्धिमत्ता आता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समाहित आहे.
Artificial intelligence was now embedded in every sphere of life.
ही एकत्रीकरणाने नैतिकता आणि जबाबदारीबद्दल खोल प्रश्न उपस्थित केले.
This integration raised profound questions regarding ethics and responsibility.
Elena, एक कुशल वकील, एका आव्हानात्मक प्रकरणात स्वतःला सापडला.
Elena, a skilled lawyer, found herself amidst a challenging case.
तिचा ग्राहक AI प्रणालीचे मॅनिप्युलेशन करण्याचा आरोप असलेला गंभीर शिक्षेस सामोरा जात होता.
Her client, accused of manipulating an AI system, was facing severe penalties.
जसे पुरावे एकत्र झाले, एलिना या नैतिकतेच्या धूसर पाण्यात गाडीला जात होती.
As evidence accumulated, Elena delved into the murky waters of AI ethics.
तिच्या संशोधनाने अशुद्ध व शुद्ध यामध्ये असलेली रेषा धूसर करणारे गुंतागुंत प्रकट केले.
Her research revealed complexities that blurred the line between right and wrong.
एलिना एका नैतिक दुविधेशी सामोरी आली आहे, जसे ती तिच्या संरक्षण योजनेवर विचार करत होती.
Elena faced a moral dilemma as she pondered her defense strategy.
कोणीतरी प्रणालीला धोका दिला आहे का याची बाजू घेतली पाहिजे का?
Was it justifiable to defend someone who had betrayed the system?
कोर्टरूममध्ये वातावरण तणावाने भरले होते.
In the courtroom, the atmosphere was thick with tension.
Elena ठाम उभी राहिली, न्याय आणि सत्यासाठी लढण्याची ठरवली.
Elena stood firm, determined to fight for justice and truth.
तिने तिचे अंतिम तर्क मांडताना जुरीने लक्षपूर्वक ऐकले.
As she made her closing arguments, the jury listened intently.
निर्णय डिलिव्हरी झाल्यानंतर एलेनाला आराम व अनिश्चिततेचा एक मिश्रण जाणवला.
The verdict delivered, Elena felt a mixture of relief and uncertainty.
शेवटी तिने जाणले की तिचा हा गोंधळलेला नैतिक परिप्रेक्ष्य हाच प्रवास अजून संपलेला नाही.
Ultimately, she knew that her journey through this murky ethical landscape was far from over.
डॉक्टर समंथा ग्रीनने महाद्वीपांवरून न्यायाच्या बहुआयामी स्वभावाचा अभ्यास करण्यासाठी एक अद्वितीय प्रवास सुरू केला.
डॉक्टर समंथा ग्रीन एम्बार्क्ड ऑन एन एक्स्ट्रॉर्डिनरी जर्नी अक्रॉस कॉन्टिनेंट्स टू एक्सप्लोर द मल्टीफॅसेटेड नेचर ऑफ जस्टिस.
तिचा पहिलाच थांबला जपानमध्ये होता, जिथे ती समुदाय आणि कायद्यातील गुंतागुंतीच्या संतुलनाने मोहित झाली.
Her first stop was in Japan, where she was captivated by the intricate balance of community and law.
टोकियोच्या जिवंत रस्त्यांमध्ये तिने पाहिले की न्यायालयीन प्रणाली सांस्कृतिक मूल्यांमुळे गुंतते, एक अद्वितीय न्यायाचा स्वरूप तयार करते.
In Tokyo's vibrant streets, she witnessed how the judicial system intertwined with cultural values, creating a unique form of justice.
तीव्र विरोधाभासात तिचे प्रवास तिला अमेरिकेत घेऊन गेले, जिथे कायदा अनेकदा व्यक्तिगत अधिकारांना सामूहिक जबाबदाऱ्या टाकण्याच्या विरोधात खेदित करतो.
In sharp contrast, her travels took her to the United States, where law often emphasized individual rights over communal responsibilities.
त्या ठिकाणी असताना तिने कायद्यातील तज्ज्ञ आणि समुदाय नेत्यांबरोबर संलग्नता साधली, न्यायावर विविध दृष्टिकोन गोळा करत.
While there, she engaged with legal experts and community leaders, gathering diverse perspectives on justice.
शोधनशीलांनी विविध ऐतिहासिक संदर्भांनी कायद्याच्या तत्वांचा अर्थ कसा प्रभावित केला हे बोलले.
The scholars spoke of how varying historical contexts influenced the interpretation of legal principles.
शेवटी तिचा संशोधन न्यायाचा तुकडा उलगडत, विविध संस्कृतींनी सामूहिक आणि वैयक्तिक हक्कांना कसे प्राधान्य दिले हे दर्शवितात.
Ultimately, her research unveiled a tapestry of justice, portraying how different cultures prioritize collective versus individual rights.
म्हणजे तिच्या साहसांच्या माध्यमातून तिने जागतिक न्याय प्रणालींची एक समग्र समज आणि त्यांच्यामध्ये असलेल्या समृद्ध विविधतेला संगोपन केले.
Thus, through her adventures, she fostered a comprehensive understanding of global justice systems and the rich diversity within them.